अजून नाही का कधी राऊत सर बोलताय का? राऊत सर नव्हतं, सिद्धेश बोलतोय परांजपत टीम मधून. परांजपत टीम मधून सिद्धेश बोलतोय सर. मागे आपण फ्लॅटची चौकशी केली होती ना, त्या संदर्भात विचारण्यासाठी फोन केलाय. काय डिसिजन फायनल होतोय का आपला?